बोलावले विणा जाऊन को अन विचारले विणा सांगून को कुणास काही मागून को अन दुःख कुणाला सांगू नको दोघा तिसरा बोलू नको अन वेडा वाकडा चालू नको पैशाची ती खाव नको अन सरड्याची ती धाव नको कोणा संगे भांडू नको अन वितंडवादा घालू नको उगा कुणाला हसू नको अन थोड्यासाठी रुसू नको आपली टिमकी वजवू नको अन फुकटची दमडी घेऊ नको अधिक सलगी धरू नको अन नात्यातली मुलगी करू नको अति गोडा ते खाऊ नको अन सदा सर्वदा झोपू नको वेळ रिकामा दौडू नको अन नामस्मरणा विसरू नको।